नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. आज राष्ट्रीय पांवड्यार विकास कृषी संकल्प येवजण चालीक लागता. दिल्लीत केंद्रीय शेतकी मंत्री शिवराज सिंह चौहान हे येवजणेक लॉन्च करतले, जाल्यार गोंयांत उत्तर गोंयांत आमोण्या, जाल्यार दक्षिण गोंयांत लेगीत ही येवजण सरकार आयज लॉन्च करतले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. 12 जून मेरेन ही कार्यावळ चलतली, जाल्यार आयसीएआरचे तज्ञ सायंटिस्ट शेतकारांक बियाणे पिकावळ हे विशीं मार्गदर्शन करतले. गोंयात शेतकी मळाक उर्बा दिवपा खातीर ही येवजण म्हत्वाची थारतली अशें मुख्यमंत्र्यान म्हळां.
मिनिस्ट्री ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ गोवा हेतून विकसित कृषी संकल्प अभियान हे सुरवात करता आणि फाल्यांच्यान तेजे लॉन्चिंग भारतभर आणि सगळी कडेन जातले. आमच्या राज्यातही आम्ही नॉर्थ आणि साऊथ असे दोन कडे करतात.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय येता त्या काही दिसांनी योग दिसाच्या फाटभुयेर मोहिम राबयतले. हातून योग उपक्रमा खातीर माहितीपट आणि टॉक शो आसतलो. 1 मे ते 15 मे मेरेन आकाशवाणीच्या खबरापत्र विभागावरवी योग कार्यक्रमा विशींचो पड्डो उघडपी कार्यावळ सादर जातली. हातून आंतरराष्ट्रीय योग दीस, योग संगम, योग बंधन, योग पार्क, योग समावेश, योग कनेक्ट, मिशन लायफ, योग महाकुंभ बद्दलच्यो कथा, तशेंच कृषी संकल्प अभियाना खातीर कृषी मंत्रालयाचे तशेंच आयुष मंत्रालय आणि योग समुदायाच्यो कथांचो आस्पाव आसतलो. 30 मेक गोंय 39वो घटक राज्य दीस मनयता. ह्या फाटभुयेर पणजे कला अकादमीत 10:30 वरांचेर शासकीय कार्यावळ आयोजीत केल्या. ह्या वेळार उरिल्ल्या कांय सुटके झुजारांच्या भुरग्यांक सरकारी नोकरेंत नेमणूक करपाची पत्रां दिवप, बरें काम करपी 5 महामंडळांचो भोवमान करप, गोंयाक फामाद करपी 10 वेवसायीक उद्देजक आनी ब्रँड हाऊसाचो भोवमान करप, गोंयच्या देवळांची माहिती दिवपी कॉफी टेबल बूक लॉन्च, मुखेलमंत्री सावंत हांच्या 6 वर्सांच्या कार्यकाळांत केल्ल्या कामाचो नियाळ दिवपी रिफॉर्म्स बूक लॉन्च करप, तशेंच गोंय 100% साक्षर राज्य म्हणून घोषणा सरकार करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या.
30 मे आम्ही सेलिब्रेट करतात कला अकादमी 10:30 वरांचेर. या कार्यक्रमाच्या निमित्तात सगळे मानेस्त मंत्री आमदार आणि समेस्त गोयच्या पंच, सरपंच, जिल्हा पंचायत आणि बाकीच्या लोकांकूय या कार्यक्रमात इन्व्हाइट करतात. 39th स्टेट्यूट डे मोठ्या वरा संख्ये कला अकादमी बोलून सगळ्या गोयच्या लोकांक खास निमंत्रण.
एकूच घर मात विभक्त कुटुंबात रावत असता जाल्यार तांकां वेगळी घरां वेगळो नंबर दिवपाची पंचायत संचालनालयाक परिपत्रक काढला. सोमारच्यान ही सोय सगळ्या पंचायतींनी आनी उपरांत कांय दिसांनी नगरपालिका वाठारांतल्या नागरिकांक लेगीत सुविधा उपलब्ध जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत पर्वरी सचिवालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत दिली. तशेंच 98% पंचायतींनी घर दुरुस्ती करपाक 3 दिसां भितर परवाने दिल्यात अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली.
डायरेक्टेड ऑफ पंचायत हाच्या वतीन एक सर्क्युलर काढला. फाटलो सर्क्युलर आम्ही त्यांना रिपेअर सर्टिफिकेट ती जाता तितके बेगीन दिवची आणि 3 दिसांच्या भीतर ती रिपेअर सर्टिफिकेट दिवपा खातीर आम्ही प्रोसेस सिम्प्लिफाय केलो. म्हणजे लक्षात आले की आम्ही पळयता की एकाच घरात 2 फॅमिली रावतात आणि त्यांना पार्टिशन सर्टिफिकेट मिळालं आणि ते रितसर आणि ऑफिशियल पार्टिशन सर्टिफिकेट दिवपा खातीर त्यांना ए बी किंवा ए बी आणि सी दिवपा खातीर आज आम्ही सर्क्युलर जो आता त्यांना लॉन्च करतात. हो सर्क्युलर सगळ्या ग्रामपंचायती पर्यंत पोहोचलो आणि तातूंतल्यान आम्ही सिम्प्लिफायड प्रोसिजर केलं. विलेज पंचायत केन्ना इश्यू द बायफर्केशन ऑफ हाऊस नंबर्स टू द पोर्शन ऑफ द एक्झिस्टिंग डवेलिंग हाऊस विदाउट पार्टिशन ऑफ द प्लॉट.
राजभास संचालनालयान 3 वर्सांच्या भाषा पुरस्कारांची घोषणा केल्या. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी 30 मेक घटक राज्य दिसाच्या कार्यावळीत हे पुरस्कार भेटयतले. रोख 1 लाख रुपया, मानपत्र आणि सन्मानचिन्ह अशा पुरस्काराचे स्वरूप असा. 2022-23 वर्सांचो रविंद्र केळेकार कोंकणी भाषा पुरस्कार माणिकराव नायक गांवणेकार हांकां, तर 2023-24 वर्सांचो हो पुरस्कार सुरेश रामचंद्र पै हांकां, जाल्यार 2024-25 वर्सांचो पुरस्कार भिकू बोमी नायक हांकां जाहीर जाला. 2022-23 वर्सांचो बादस पुरस्कार मराठी भाषा पुरस्कार शंभूभाऊ बानेकर हांकां, 2023-24 वर्सांचो पुरस्कार अनिल सामंत हांकां, जाल्यार 2024-25 वर्सांचो हो पुरस्कार रमेश वंसकार हांकां फावो जाला. सरकारान नियुक्त केल्ल्या 5 तज्ञ वांगड्यांच्या समितीन नामांकनातल्यान कोंकणी मराठी भाषेची जतनाय आनी उदरगती खातीर वावर केल्ल्या मानेस्तांची पुरस्कारा खातीर निवड केल्या. दिवचल म्हाल्यातल्या मये ग्रामपंचायतीची नवी सरपंच म्हणून कनिवी कवठणकर हांची निवड झाली, पूण निवड झाल्या उपरांत फक्त 2 वरां भितर नवनिर्वाचित सरपंच कनिवी कवठणकर हांच्या आड भाजपा पुरस्कृत 7 पंच वांगड्यांनी अविश्वास थाराव दाखल केलो. कनिवी कवठणकर हांचो एकमेव अर्ज आयिल्ल्यान तांची सरपंच म्हणून निवड झाली, पूण उपरांत नाट्यमय घडामोडीत सरपंच कवठणकर आनी आमदार तशेंच पक्षाचो आदेश मानूंक ना अशें सांगून भाजपा पुरस्कृत मये ग्रामपंचायतीतल्या 7 पंच वांगड्यांनी तांच्या आड अविश्वासाचो थाराव केलो. गोंयातल्या चडशा सुवातींनी वराक 30 ते 40 ते 50 किलोमीटर वेगान वारें व्हांवू येता. अरबी दर्यावेले ढग गोंया लागी पावता आनी आग्नेय दिकेन वता, तसोच पावसाचो सगळ्या तालुक्याचेर परिणाम जावपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान म्हळां. आणि इथल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.